सुपर ट्रॅक तुम्ही ऐकलंय आणि मी आकांक्षा पुन्हा एकदा तुमचं वेलकम करतेय ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. सो जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की आज सॅटरडे स्पेशल मध्ये आपल्या बरोबर खास गेस्ट येणार आहेत गप्पा मारायला आणि इथे आता आलेली आहे बबन या मराठी चित्रपटाची पूर्ण टीम. सो इथे आपल्या बरोबर लीड कॅरेक्टर बबन ज्यांनी प्ले केलेला आहे ते भाऊसाहेब शिंदे सुद्धा आहेत. सो भाऊसाहेब बबन एक्झॅक्टली काय?
बबन हा एक सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या मुलांचं प्रतिनिधित्व करतो. यंग जनरेशनची जी गोंधळलेली अवस्था आहे, कॉलेज, व्यवसाय, घर, शेती आणि प्रेम या चौकटीत काय करायला पाहिजे, काय कसं काय सिलेक्ट करायला पाहिजे या गोष्टींचा तो मेळ घालतो. औद्योगिक क्रांती, दुग्ध क्रांती आणि हरित क्रांती ही जी आपल्या महाराष्ट्रात घडून आली, तर त्याचं नेमकं काय झालं त्याचं प्रतीक बबन मध्ये आहे. बबनची आणि कोमलची एक छानशी लव्ह स्टोरी आहे त्याच्यात, की जी सगळ्यांच्याच आयुष्यात घडते. कधी 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 डुबतात तर कधी तरंगतात तर कधी काय होतं ते मी येण नाही सांगत बबनचा. पण ही त्यांची छानशी केमिस्ट्री आहे बबनमध्ये. आणि रोमॅन्टिक गाणी की जी सुहास मुंडेंनी लिहिलीत आणि ओंकारने आवाज दिला आणि म्युझिक कंपोज केलंय, तर त्याचं एक मिक्सचर असं टेक्स्चर आहे.
सो मूवी काय आहे हे तर आपल्याला कळालं, पण म्युझिक ज्यांनी केलंय असे ओंकार त्यांचा एक्सपिरियन्स काय होता या मूवीसाठी गाणे लिहिताना गाणे करताना आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून थोड्याच वेळात. 93.5 रेड एफएम बजाते रहो.